श्रीराम। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गुरु पौर्णिमेच्या या पवित्र दिवसांमध्ये आपल्या केंद्रात जे सद्गुरु स्तवनाचे कार्यक्रम होतात त्यातलं आजचं हे अंतिम पुष्प। या कार्यक्रमाची सुरुवात आपण एकनाथ महाराजांनी केलेल्या सद्गुरु स्तवनाने करणार आहोत। सद्भक्त सौभाग्यवती कुंदा पानसे आता हे सादर करतील।
श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः। ॐ नमो सद्गुरु चिद्रत्नाकरा मुक्त मोतियांसा तुज माझे थारा ज्ञान वैराग्य शुक्ति द्वारा सभाग्य नरातु देशी तुझी खोली अमर्याद माजी चिद्रत्ने अति विविध देखो निज प्रबोध चंद्र भरते अगाध तुझ दाटे उलथल्या स्वानंद भरत्यासी गुरु आज्ञा मर्यादा नुल्लंघिसी स्वानंद लहरी चढ़ो वढ़ीसी तुझ माजी अहर्निश उसळती ब्रह्मविद्या महाबंदर तेथ निज भक्ति हे तारु थोर त्यासी वागविता तू कर्णधार प्रेमाचे साचार चढविशिशिड तेथ भक्त संत सज्ञान नर स्वये पावविशी परपार त्यांची मागुती येर झार सत्य साचार खुंटनी एकलाउनी कासेसी भवसागरी वागविशी बुडण्याचे भय त्यासी महाकल्पेसी बाधिना एक बुडाले भक्ति समरसी ते घातले शेष शयनापाशी एक बैसविले अढळतेसी ते ब्रह्मादिकांसी नढळती तुझा सागरत्वाची परी विजातीय तिळभरी राहो ने दिसी भीतरी हे अगाध थोरी पै तुझी हे अगाध थोरी पै तुझी हे अगाध थोरी पै तुझी सद्गुरुनाथाय नमः।
जय 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 देव स्वप्रभ जगदम्बुदगर्भ नभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस। हे सद्गुरुदेवा, आपण स्वयंप्रकाशी आहात, जगद्रूपी मेघांना धारण करणारे व्यापक असे आकाश आपण आहात। 14 भुवने जिथून निर्माण होतात तो मूळ आधार आपण आहात। संसाराचा नाश करणारे म्हणजेच संसाराचे अनित्य स्वरूप लक्षात आणून देणारे आपण आहात। आपला जय जयकार असो। या अनित्य अशाश्वत अशा संसारात राहूनच नित्य शाश्वत असलेलं परमात्मतत्व कसं शोधायचं हे आपणच आम्हाला शिकवलं आणि शिकवता। आपला जय जयकार असो। स्वामीजी हा शब्द उच्चारला की डोळ्यापुढे येतं त्यांचं मंद स्मित, सर्वांवर पडणारी त्यांची प्रेमळ दृष्टी, पांढरा शुभ्र पायजमा कुर्ता घालून त्यांचं केंद्रात प्रवेश करणं, नमस्कार घेत असताना अतिशय मंद आवाजात अभंग गुणगुणणं, पंढरीनाथांकडे भक्ताक्षणीच त्यांचं द्रवीभूत होणं आणि पालखी सोहळ्यात त्यांचं ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम हा गजर करणं आठवतं। स्वामीजींचं रूप जेवढं मनमोहक आहे तेवढेच त्यांचे गुण सुद्धा मनाला भावणारे अगाध आणि अभ्यास करण्यासारखे असे आहेत। असं देखील म्हणता येईल की त्यांच्या गुणांमुळेच त्यांच्या रूपाची प्रत्येक छटा आपल्याला आवडून जाते। स्वामीजी गुणाचे सागर आहेत, या सागरात जेवढी डूब द्यावी तेवढे नवीन नवीन रत्न आपल्या हाती येतात। खरं तर सद्गुरूंचं वर्णन करत असताना वेदशास्त्र देखील भांडतात, त्यांचं वर्णन आपण काय करणार, पण हे केल्याने आपल्यालाच आनंद होतो, आपल्यालाच समाधान होतं, चित्तशुद्धी होते। स्वामीजींच्या गुणांवर चिंतन करत असताना असं वाटलं की त्यांच्या गुणांचे दोन विभाग करावेत, एक म्हणजे आपल्या सद्गुरूंचा शिष्योत्तम असताना त्यांच्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवणारे गुण आणि दुसरं सद्गुरु म्हणून त्यांच्या ठिकाणी ठळकपणे दिसणारे गुण। सत्शिष्य म्हणून जर त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्या ठिकाणी असलेली सद्गुरु भक्ती, सद्गुरु प्रेम, त्यांचा सेवाभाव, त्यांची सद्गुरूंप्रती असलेली अत्यंत शरणागतता, साधनेप्रती अतितत्परता, सर्व विषयांच्या प्रती अतिशय सावधपणा, दक्षता, ध्येयाप्रती अतिशय जागरूकता आणि ध्येयासाठी कशाशीही तडजोड न करणे, त्यांची ध्येयाप्रती असलेली अतिशय ओढ, सिरियसनेस खूप भरून जाते। साधक अवस्थेत असताना त्यांनी सदाकरता एक ध्येयवाक्य ठरवलं होतं, सत्चित आनंद असं त्या वाक्याचं स्वरूप होतं। अधूनमधून ते या वाक्याचा उच्चार करत असत, याचं चिंतन करत असत, हळूहळू प्रेम, शांती, नम्रता, तेजस्विता, यशस्विता, समता, गुरुभक्ती, गुरुप्रेम, गुरुकृपा आणि नंतर गुरुत्व हे गुण हळूहळू त्या वाक्याला जुळत गेले। याआधी ध्येयाप्रती एवढी तळमळ मी कधीच बघितलेली नव्हती। सद्गुरू म्हणून जर त्यांच्याकडे बघितलं तर जाणवतो तर त्यांचा कृपाळूपणा, दयाळूपणा, त्यांची विलक्षण प्रबोधन शक्ती, परमार्थातल्या कठीण प्रमेयांना देखील सोपं करून सांगण्याची त्यांची विलक्षण हतोटी, संप्रदायाच्या शुद्धतेसाठी अजिबात तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज न करणे, मला त्यांच्या स्मरणशक्तीचं सुद्धा फार कौतुक वाटतं। प्रत्येक शिष्याला त्याच्या घरच्यांना ते नावाने ओळखतात, कोण कधी काय बोललं हे सुद्धा त्यांच्या लक्षात राहतं. ते प्रत्येक शिष्याचा भाव जपतात आणि तो कसा वर्धिष्णू होईल यासाठी खूप कष्ट घेतात. मागच्या वर्षी पंढरपूर यात्रे आनंद यात्रेत विठ्ठलाचं दर्शन घेत असताना समोर आल्यानंतर लगेचच पुढे ढकलण्यात आलं, पण बाहेर आल्या आल्याच स्वामीजींचं दर्शन झालं आणि खूप प्रेमाने ते अभिजित असं म्हटले. खूप बरं वाटून गेलं, असं वाटलं की आपलं दर्शन आता पूर्ण झालं. स्वामीजींनी एवढ्या कमी वयात परमार्थाचं गौरीशंकर गाठलं, त्यात त्यांना सौभाग्यवती मधुराताईंची मुलाची साथ मिळाली. त्यांचं मधुराताईंचं सहज स्वामीजींपाठोपाठ केंद्रात येणं, एखाद्या विनोदावर खळखळून हसणं आपल्या सर्वांनाच भावतं. मधुराताईंचा स्वभाव निरागस आणि त्यांचं जीवन खूप साधं आणि सरळ आहे. त्यांच्या अशा त्यागपूर्ण जीवनापुढे सहजच नतमस्तक व्हावंसं वाटतं. स्वामीजींचा साधनेवर आणि नियमित केंद्रात येण्यावर खूप भर असतो आणि त्यांना नियमित साधना करणारे, नियमित केंद्रात येणारे शिष्य खूप आवडतात. अशाच साधकांपैकी एक म्हणजे सद्भक्त गौतम चांदेकर. गेली 10 वर्ष तो US होता आणि US केंद्राच्या कार्यक्रमात तो नित्य सहभागी व्हायचा. आता गौतम आपले सद्गुरूंप्रती असलेले त्याचे भाव व्यक्त करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुपौर्णिमेच्या अत्यंत पवित्र अशा उत्सवाच्या निमित्ताने नुकत्याच झालेल्या दोन्ही केंद्रातल्या पूजा, रोजच्या केंद्रात होणारी गुरुस्तवनं आणि नंतर केंद्राच्या मुख्य कार्यक्रमात पूजनीय स्वामीजींचं होणारं आशीर्वचन, असे अत्यंत भरलेले हे दिवस आहेत. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसऊ पावले श्री गुरुंची, तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजे वोवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. पूजनाच्या निमित्ताने आपल्या पायांनी चालत आपण स्वामीजींकडे गेलो, डोळ्यांनी त्यांना भरभरून पाहिले आणि अजूनही पाहत आहोत, हातांनी त्यांचे पाय घट्ट धरून ठेवले, मस्तक चरणांवर अलगट ठेवले आणि डोळ्यांवाटे अश्रूंना वाट करून दिली. पण त्यांच्याशी बोलता मात्र त्यावेळी आलं नव्हतं, आपलं तोंड गप्पच होतं. पण तीही कसर स्वामीजींनी आज भरून काढली आणि अत्यंत कृपाळूपणे त्यांनी मला सद्गुरुस्तवनाची संधी दिली. खरं तर आज माझ्याच भाग्याचा हेवा वाटत आहे. त्यांच्या उपस्थितीत आपण बोलत असताना त्याप्रमाणेच कृती झाली पाहिजे ही जबाबदारी अर्थातच आपल्यावर येऊन पडते. परंतु माझी अशी पक्की खात्री आहे, नवे अशी श्रद्धाच आहे की तेच आपल्याकडून सर्व करून घेतील. आपलं भाग्यच इतकं कठोर की त्यांनी आता आपला हात धरला आहे. मी केंद्रात यायला लागल्यापासून आजपर्यंत ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये जर काही कॉमन असेल तर ते हेच की त्यांनी आपला हात धरला आहे, त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे आणि आता मात्र आपण इकडं तिकडं कुठे जाऊ शकणार नाही. सहज घराबाहेर पडावं वाणसामान आणण्यासाठी आणि त्या वाण्याकडे साखरेच्या खड्याऐवजी कोहिनूर हिऱ्याचा खडा मिळावा असं काहीतरी माझ्या बाबतीत घडलं. MIT शिकत असताना साधारणपणे 1997 शेवटी मला पंकज काकांच्या केंद्राबद्दल समजलं. सहज काय आहे ते पाहावं म्हणून आलो आणि अगदी अलगदपणे या केंद्राचाच एक भाग होऊन गेलो. प्रथम माझी स्वामी मकरंदनाथांची भेट झाली ती इथेच म्हणजे अध्यात्म मंगल धाममध्ये. स्वामीजींना नमस्कार केल्यावर त्यांचा तो अलौकिक स्पर्श आणि येत जा हे दोनच अतिशय प्रेमपूर्ण शब्द यांनी माझं आयुष्य पार बदलून गेलं. आणि मग जो जाई एक वार तो विसरे घर दार याप्रमाणे मी झपाटल्यासारखा केंद्रात येत गेलो. त्यावेळी केंद्राचं जाणवलेलं सगळ्यात मोठं वेगळेपण म्हणजे इथं मिळणारं प्रेम. सर्वच साधक एकमेकांशी प्रेमाने वागतात, एकमेकाची प्रेमाने विचारपूस करतात. स्वामीजींनी निर्माण केलेलं साधकांचं हे विश्व म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणवनी अद्वयबोध पाटणी, तेथ महानंदाची दाटणी, मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावं लागती. केंद्रात मिळणाऱ्या प्रेमाचा सर्वात प्रथम स्पर्श झाला आणि जसजसं येत गेलो तसतसं या प्रेमाची गहिराई अधिकच वाढत गेली. त्याच दरम्यान म्हणजे साधारण 2000 साली बीई पूर्ण केल्यावर आता युएसएला शिकायला जायचं असं ठरलं होतं. पंकज काकांशी देखील विचारविनिमय झाला होता आणि स्वामीजींशी या विषयावर बोलावं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी स्वामीजी म्हणाले की परमार्थ करायचा म्हणजे पैसे मिळवायचे नाहीत असं नाही, प्रपंच नीट करूनच आपल्याला परमार्थ साधायचा आहे. तू जा, मी तुझ्या बरोबर आहेच. परंतु त्यावेळी स्वामीजी आपल्या बरोबर आहेत याची प्रचिती आली नव्हती आणि त्यांना सोडून केंद्राला सोडून जावं लागणार याचीच एक रुखरुख लागून राहिली होती. परंतु त्यांचा अप्रत्यक्ष सहवास सतत माझ्या बरोबर होता. तिकडे गेल्यावरचा पहिल्याच आठवड्यातला एक प्रसंग आहे. भारतात रस्ता क्रॉस करताना आपण आधी उजवीकडे बघून सुरुवात करतो कारण आपल्या उजवीकडनं वाहनं येत असतात. तिकडे मात्र वाहनं आपल्या डावीकडे येतात. मी सकाळी कॉलेजला जायला निघालो आणि उजवीकडे बघून रस्ता क्रॉस करायला लागलो आणि एक भला मोठा पिकअप ट्रक माझ्या अगदी जवळ येऊन थांबला. पोटात अगदी मोठा गोळा आला होता. पण आता लक्षात येते की स्वामीजी त्यावेळी माझ्याकडे पाहत होते, माझ्या चुका पोटात घालत होते. केंद्रात आपल्याला शिकवलं जातं की परमार्थ करत असताना बाह्य परिस्थितीत बदल होत नाही, तर त्या परिस्थितीशी सामना करायची आपली ताकद वाढते, आपला दृष्टिकोनच बदलून जातो. तिकडे शिकत असताना मला शिष्यवृत्ती मिळत होती. त्याचं स्वरूप असं होतं की माझी संपूर्ण फी माफ होत असे आणि केलेल्या कामाचा मोबदला म्हणून दरमहा काही पगार देखील मिळत असे. एका सेमिस्टरमध्ये असं घडलं की आमची सगळ्यांची शिष्यवृत्ती गेली. कारण काय होतं माहीत नाही, परंतु मी जेव्हा रजिस्ट्रेशनला गेलो तेव्हा मला असं दिसलं की माझ्या फॉर्मवर मला शिष्यवृत्ती मिळाली आहे असं लिहिलं होतं. मला वाटलं स्वामीजींची केवढी आपल्यावर कृपा आहे. परंतु दुसऱ्याच दिवशी मला आमच्या सेक्रेटरीने सांगितलं की तुझा फॉर्म तुला चुकीचा मिळाला आहे आणि तुझी पण शिष्यवृत्ती गेलेली आहे, मला पैसे भरावे लागले होते. त्यावेळी माझी सर्वात प्रथम जर प्रतिक्रिया काही आली असेल तर मला वाटलं की ठीक आहे, स्वामीजींचीच इच्छा. स्वामीजींच्या शिकवणुकीचा एक जबरदस्त पगडा आपल्या मनावर असतो आणि प्रसंगानुरूप तो असा बाहेर पडतो. परंतु ती ताकद अर्थातच आपली नसते, त्यांनीच आपला हात धरला आहे हे परत एकदा लक्षात येतं. मी एकदा फोनवर स्वामीजींना विचारलं की स्वामीजी ध्यान करत असताना इतके विचार येतात की त्या वादळात पालापाचोळ्यासारखं आपलं मन इकडं तिकडं उडत राहतं, त्यावेळी असं वाटतं की आपले प्रयत्न अगदीच तोकडे पडत आहेत. त्यावर स्वामीजी म्हणाले की विचार करणारा देखील तूच आहेस आणि त्या विचारांकडे साक्षीत्वाने पाहून त्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही असं ठरवणारा देखील तूच असतोस, तुला ते निश्चित जमेल. आणि एक लक्षात ठेव, जे प्रयत्न तू करतोस किंवा करू शकतोस आणि जे प्रयत्न तुला वाटतं तू करू शकत नाहीस, त्या दोन्हीच्या पाठीमागे तुझे स्वामीजी आहेत. ध्यानात येणारे विचार हे बाहेरून येत नसून आपणच ते करत असतो, हाच विचार पचण्यासाठी मला खूप दिवस लागले. इतके दिवस मला वाटत होतं की आपण कोणी एक आहोत ध्यानाला बसलेले आणि विचार आपल्यावर आक्रमण करतात. पण जर आपण एवढे विचार करत असू तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ते थांबवू देखील शकू. आणि स्वामीजींचीच आपल्यावर कृपा आहे, ते म्हणाले आहेत की तुला हे जमेल. किती ताकद मिळते त्यांच्या शब्दातून. अत्यंत थोडक्यात पण खूप मोठा विचार स्वामीजी अगदी सहज सांगून जातात. त्या काळात रोजचं केंद्र मात्र बंद झालं होतं, पण केंद्राशी संपर्क पूर्णपणे तुटला नव्हता. पंकज काकांशी आणि स्वामीजींशी फोनवर बोलणे होत असे, परंतु तरीही स्वामीजींच्या कृपेने रोजचे ध्यान मात्र कधीही बुडले नाही. साधारणपणे 2004 ते 2005 दरम्यान स्वामीजींची प्रवचनं इंटरनेटवर अपलोड होतात आणि ते आपल्याला ऐकायला मिळतील असं मला समजलं. स्वामीजींचा सहवास मिळत नाही ही रुखरुख वाटत होती ती काही अंशी तरी भरून निघाली. परंतु स्वामीजींची कृपा इथेच थांबली नाही, ती सतत बरसतच राहिली आणि 2006 युएसएच्या केंद्राची स्थापना झाली. मला मंजिरीचा फोन आला की आपण टेलिफोनिक केंद्र घेणार आहोत आणि स्वामीजींनीच तुझं नाव मला सुचवलं आहे. मला अतिशय आनंद झाला होता. प्रत्यक्ष भेट न होता टेलिफोनवर आम्ही भेटायला लागलो आणि अत्यंत कृपाळूपणे स्वतः स्वामीजी आणि पंकज काका, मिलिंद काका आणि सुनील काका या केंद्रात सामील व्हायला लागले. या केंद्राच्या निमित्ताने माझा स्वामीजींशी खूप वेळा संवाद झाला. स्वामीजी अनेक छोट्या मोठ्या विषयांवर मार्गदर्शन करत असत. फोनवर नामस्मरण कसं करावं याबद्दल सांगताना स्वामीजींनी 1, 2, 3, 4 श्रीराम जय राम जय जय राम अशा पद्धतीने ठेका धरून तुम्हाला नाम किंवा भजन सांगता येईल हे प्रात्यक्षिकासकट करून दाखवलं होतं. युएसएच्या केंद्रात कार्यक्रम काय असावेत, ते कसे घ्यावेत, त्यात कोणाचा सहभाग असेल या व इतर अनेक विषयांवर स्वामीजींनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. कार्याबद्दलची त्यांची ती तळमळ, दूरदृष्टी, अत्यंत शुद्ध असा परमार्थ तिथे सांगितला जाईल याची दक्षता, ठरवलेला कार्यक्रम त्याचप्रमाणे झाला पाहिजे, त्यात ऐन वेळेला आपल्या बुद्धीनुसार बदल करू नयेत अशी त्यांची शिकवण, काम करणाऱ्या साधकांच्या स्वभावाची आणि त्यांच्या क्षमतेची पूर्ण जाणीव असल्यामुळे एखाद्या प्रॉब्लेमचं त्यांचं अचूक निदान आणि त्याचं निराकरण आणि त्याही वरती जाऊन सर्वांबद्दल असणारा अत्यंतिक कळवळा, या सगळ्याचे अतिशय जवळून मला दर्शन झाले. स्वामीजींच्या या कार्यपद्धतीमुळे मी अतिशय भारावून गेलो. त्यांच्या सहवासात अगणित गोष्टी शिकायला मिळतात. स्वामीजी मध्ये एकदा सत्संगात म्हणाले होते की काही काही गोष्टी या तुम्हाला सद्गुरूंकडून चोरूनच घ्याव्या लागतात. तशी चोरी करण्याचा नित्य प्रयत्न करत असतो, पण अर्थातच त्यांच्याकडचा साठा काही संपत नाही. गोष्ट परमार्थाची असो, त्यातल्या गहन सिद्धांताची असो, शास्त्रग्रंथांच्या निरूपणाची असो किंवा संसारातील एखाद्या प्रश्नाची असो, असं वाटतं की स्वामीजी या सर्वच गोष्टींमध्ये पारंगत आहेत. माझं कायमचं पुण्यात येण्याचं जेव्हा ठरत होतं तेव्हा अनेक वेळा मी स्वामीजींशी बोललो आहे. स्वामीजी मला त्यावेळी म्हणत असत की अजून काही काळ थांब. प्रत्येक वेळी स्वामीजी मला परमार्थ करत असताना प्रपंच कसा नीट असावा हे शिकवत होते. प्रत्येक साधकाचं अंतिम हित कशात आहे हे ते एका सद्गुरूंनाच ठाऊक असतं. आणि मी जेव्हा इकडे आलो त्यानंतर मात्र स्वामीजी अगदी सहज म्हणाले की आपण ठरवलेला प्लॅन चांगला झाला नाही का रे. मला परत एकदा लक्षात आलं की स्वामीजींनीच आपल्याला घट्ट धरून ठेवलं आहे आणि त्यांना अपेक्षित मार्गावर ते आपल्याला नेऊन ठेवत आहेत. सद्गुरूंच्या सहवासाचं महत्व शास्त्रग्रंथातून तसेच पूजनीय स्वामीजींच्या प्रवचनातून वाचलं आणि ऐकलं होतं. सद्गुरूंपासून लांब राहिल्यामुळे त्यांच्या सहवासाची अत्यंतिक तळमळ लागून राहिली होती. त्यांचा फक्त आवाज ऐकून मनाची तळमळ आता थांबेनाशी झाली होती. त्यांच्या सगुण साकार दर्शनाच्या आणि त्यांच्या प्रेमळ आणि मृदू स्पर्शाच्या सापेक्ष अमेरिकेतील नोकरी, पैसा किंवा कशाचंच महत्व वाटेनासं झालं होतं. आणि मग मी इकडे आलो, ज्याची आस लागली होती ते सहज मिळायला लागलं आणि आता तर मला त्या सद्गुरू सहवासाचा महिमा जास्त जास्तच लक्षात यायला लागला. आज स्वामीजींचं केंद्रात दर्शन होणार या कल्पनेनी सुद्धा अंतर्मनाला अत्यंत सुख मिळते. तयापरी श्री गुरु करीती जई अंगीकारू, तई होऊनी ठाके संसारू मोक्षमय आघवा. स्वामीजी, जर तुम्हीच माझा अंगीकार केला असेल तर तुमच्याकडे वेगळं असं काय मागू. तुम्हाला अनपेक्षित असं माझ्याकडून वर्तन घडण्यासाठी माझे जे कुठले दोष कारणीभूत असतील ते समूळ नष्ट करण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन. जास्तीत जास्त साधना करून तुम्हाला अपेक्षित असलेल्या ध्येयाच्या दिशेने शक्य तितक्या वेगात पावले टाकीन. परंतु स्वामीजी, मला तिथे पोचण्याची घाई नाही. हा प्रवासच इतका आनंददायी आहे की सर्व भार तुमच्यावर टाकून सुखाने या प्रवासात मी चालत राहीन. तुमच्या पायाशी हे आयुष्य अर्पण होवो. मी जरी लहान तोंडी मोठा घास घेत असलो तरी तुमच्या उपस्थितीत उच्चारलेले हे शब्द आणि या इच्छा याच जन्मात निश्चित पूर्ण होतील अशी मला पक्की खात्री वाटते. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊआ लेऊ श्रीचरण, करू भोगमोक्ष निंबलोण पायातया, करू भोगमोक्ष निंबलोण पायातया. हरिओम तत्स.
स्वामीजींनी आपलं कार्य सुरू केल्यानंतर केंद्राच्या कामाचा खूप विस्तार झाला. कार्याचा कितीही विस्तार झाला तरी ते अध्यात्म श्रवण, निरूपण आणि साधकाचं जीवन घडवणे या मूलभूत गोष्टींपासून कधीच डायव्हर्ट होत नाहीत. एकदा आमच्या ऑडिओ व्हिडिओ समितीची स्वामीजींबरोबर एक मीटिंग झाली. त्यात फ्युचरमध्ये आपल्याला काय काय करता येईल यावर डिस्कशन चालू होतं. प्रत्येकाने आपले व्ह्यूज मांडले पण स्वामीजींनी शेवटी असं सांगितलं की इथे साधक श्रवणाला आणि आपलं जीवन घडवायला येतो, त्यामुळे या ॲक्टिव्हिटीजमध्ये जर साधकाचा जास्त वेळ जाणार असेल तर ते आपण नको करायला. स्वामीजींच्या या बोलण्यानंतरच त्या डिस्कशनला फुलस्टॉप लागला. आता पुढचं सद्गुरू स्तवन आपण ऐकूया सद्भक्त सौभाग्यवती दीपाली रामदासीकडून. दीपालीताईला 1992 मध्ये स्वामी माधवनाथांचा अनुग्रह लाभला आणि तेव्हापासून ती केंद्रात येत आहे. ती कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून कामाला काम करते. आता ती आपल्या सद्गुरूंचं स्तवन करेल.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. प्रत्येक साधकाच्या जीवनात अतिशय महत्व असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या सद्गुरूंचे स्तवन करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. मागील आठवड्यापासून आपण जी गुरुस्तवन ऐकत आहोत त्यामुळे आपल्या सर्वांचे भाव तरल होत आहेत. स्वामी माधवनाथांच्या आठवणींना देखील उजाळा मिळतो आहे. प्रत्येक आठवणीमुळे जणू तो प्रसंग आपल्या समोरच घडला असावा असं चित्र डोळ्यासमोर उभं राहत आहे. आपण सारेजण अतिशय भाग्यवान आहोत म्हणून स्वामीजी आपल्या जीवनात आले, त्यांनी आपल्याला अनुग्रहित केले. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. अशा प्रकारे स्वामीजींचे जीवन परिपूर्ण होते. त्यांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते की परमार्थासाठी नव्हे पण असेच त्यांना भेटावे, त्यांच्याशी बोलावे, ते काय सांगतात ते ऐकावे असे वाटे. मी जेव्हा प्रथम स्वामीजींना भेटले तेव्हा मी 18 वर्षांची होते. त्या वयात सर्वसाधारणपणे मोठी माणसं कधी म्हणतात की तू आता मोठी आहेस आणि कधी म्हणतात तू अजून लहान आहेस, तर मी असं ना मोठी ना लहान या कात्रीत होते. घरातील मोठी माणसं आपलं मत विचारात घेत नाहीत, आपण घेतलेल्या निर्णयावर त्यांना फारसा विश्वास नसतो. साधारण अशीच परिस्थिती आमच्या सगळ्यांच्या घरात असत. स्वामीजींकडे आल्यावर मात्र मला खूप वेगळे चित्र दिसले. स्वामीजींचे सर्वांवरच खूप प्रेम होते पण तरुणांवर ते विशेष प्रेम करत. मी, सुधीर, अनिरुद्ध, दीपा, चित्रा कधीही त्यांच्याकडे गेलो तर असे वाटते की स्वामीजी खरंच आपल्याला किती कन्सिडर करतात. मंगळवार रविवार सोडून स्वामीजी 8:45 ते 9:15 या वेळात सर्वांना भेटत असत. त्यांची खोली साधकांनी भरलेली असे. तेथील व्यवस्थेप्रमाणेच सगळ्यांना आत सोडले जात. माया अपार्टमेंटच्या हॉलमध्ये आम्ही वाट बघत असू. असं वाटायचं की आपल्याला कधी आत जायला मिळेल. आत गेल्या गेल्या ज्या प्रेमाने स्वामीजी आम्हाला म्हणायचे ना, या ये बच्चा ये, आम्हाला पुढे बसवत. कोणी कोणी काही प्रश्न विचारत, त्यांची उत्तरं देत आणि आमच्यापैकी कोणाला तरी म्हणत, विचार, तुला काय विचारायचं ते विचार. ज्या वयात मोठे पटकन विश्वास टाकत नाही त्या वयात स्वामीजींनी मात्र आमच्यावर पूर्ण विश्वास टाकला. आमच्या शिक्षणाबद्दल, साधनेबद्दल ते विचारपूस करत. अंगी असणाऱ्या अगदी सामान्य गुणाचं ते कौतुक करत, आजूबाजूच्या साधकांना कौतुकाने सांगत. ते म्हणत, या मुलांबरोबर मला बोलायला आवडते कारण तरुण साधकांचे मन एखाद्या कोऱ्या पाटीसारखे असते. त्यांच्या प्रेमामुळे, व्यक्तिमत्वामुळे त्यांच्या पायी स्थिर नाही झाले तरच नवल. तरुण मुलांना समजून घेणे, त्यांच्या कलाने त्यांना परमार्थाची गोडी लावणे, सहजच बोलता बोलता एक उत्तुंग जीवन कसं जगावं याची शिकवण देणे, संसारात राहून परमार्थ कसा करावा हे स्वतः तसं जगून तरुणांसमोर उदाहरण ठेवणे आणि ज्या वयात या सगळ्या गोष्टी पटकन आत्मसात होतील त्या वयात तरुण साधकांना त्यांच्यापाशी सहजरित्या खेळवून ठेवणे ही खूप मोठी कला स्वामीजींच्या ठाई होती. स्वामीजींनी एक गोष्ट कधी केली नाही, ती म्हणजे गूढ चमत्काराला थारा देणं. ते नेहमी उदाहरण देत की लोक सद्गुरूंकडे जातात आणि सांगतात की माझी सायकल हरवली आहे, मी काय करू. तर सद्गुरू काय करणार ह्याला. कोणी काही आजार झालेला सांगत, परंतु अशा वेळी आपण डॉक्टरकडे जायला पाहिजे. सद्गुरू तुम्हाला आलेल्या प्रसंगाला कसे समोर जावे हे शिकवतात. आम्ही तेव्हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होतो. सुधीरला तेव्हा कॅम्पस प्लेसमेंट थ्रू बजाज ऑटोच्या वाळूंज प्लांटला नोकरी मिळाली. तो जरा अस्वस्थच होता. पुणे सोडून जायचं, मुख्य म्हणजे स्वामीजींना, केंद्राला सोडून लांब जायचं, याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. स्वामीजींना तो सांगायला गेला तेव्हा मनात असं कुठेतरी वाटत होतं की ते म्हणतील काही काळजी करू नकोस, तुला पुण्यात मिळेल जॉईनिंग. पण असं काहीच घडलं नाही. उलट स्वामीजी म्हणले की नोकरीच्या निमित्ताने जर पुण्याबाहेर जावं लागलं तर हरकत काय आहे, जिथे जाऊ तिथे ध्यान करावे, साधना सोडू नये. त्यामुळे सुधीर तेव्हा थोडा हिरमुसला होता. थोड्या दिवसांनी बजाज ऑटोमधून एक पत्र आले की त्याच्यात त्याचा पगार काहीतरी 200 रुपयांनी वाढला आणि प्लेस ऑफ जॉईनिंग पुणे आलं. मग आम्ही खूप खुश झालो आणि स्वामीजींना सांगायला गेलो. स्वामीजींनी ठीक आहे म्हणले आणि म्हणाले की ही भगवंताची इच्छा. आता पुण्यात असल्यामुळे तुला जी अनुकूलता आहे केंद्राच्या दृष्टीने, साधनेच्या दृष्टीने, त्याचा पूर्ण उपयोग करून घे असं ते म्हणाले. स्वामीजी अतिशय रसिक होते. त्यांच्या घरी त्यांच्या खोलीत गेल्यावर साधं पण आकर्षक पद्धतीने सजवलेलं घर मन प्रसन्न करत असे. स्वामीजींचा स्वभाव विनोदप्रिय होता. प्रवचनांमध्ये ते कधी कधी काही विनोदी प्रसंग सांगताना स्वतः इतके खळाळून हसत. काही लोकांची भाषा कशी असते याचं उदाहरण सांगताना ते एका वाड्यात राहणाऱ्या 3 पिढ्यांबद्दलची गोष्ट सांगत. आपल्यापैकी काही जणांनी हे नक्की ऐकलं असेल. त्याच वाड्यात वरच्या मजल्यावर राहणाऱ्या अतिशय दष्टपुष्ट माणसाबद्दल तो छोटा मुलगा, त्याचे वडील आणि आजोबा काय वक्तव्य करतात हे सांगताना स्वामीजी इतके हसत की कधीकधी त्यांना ठसका लागे. इतके हसणारे स्वामीजी कधी कधी कठोर देखील होत. साधनेच्या बाबतीत ते कटाक्षाने सांगत. सकाळी आणि संध्याकाळी मिळून 1.5-2 तास ध्यान करावे व इतर वेळेस नाम घ्यावे. संसाराच्या गोष्टी 2-5 मिनिटे बोलाव्यात व इतर वेळी परमेश्वराच्या अनुसंधानात राहावे असं ते नेहमी म्हणत. स्वामीजींचे स्तवन सरलाताईंचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. सरलाताईंनी दिलेल्या साथीमुळे स्वामीजी एवढं मोठं कार्य उभारू शकले. स्वामी माधवनाथांनी आपल्या सर्वांना त्यांच्याच इतक्या समर्थ सद्गुरूंच्या स्वामी मकरनाथांच्या हवाली केले. दोन्ही स्वामीजी हे एकच आहेत असं त्यांच्या शिकवणीवरून, प्रेमावरून पदोपदी जाणवते. स्वामी माधवनाथांच्या प्रकृतीमुळे त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याकडे जाणं यावर काही बंधनं होती. परंतु स्वामी मकरनाथ मात्र खूपच अप्रोचेबल आहेत. स्वामी मकरनाथांची एक गोष्ट मला खूप आवडते, ती म्हणजे ते नवीन तंत्रज्ञानाबद्दल किंवा असं टेक्निकबद्दल ते जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. एकदा आम्हा सगळ्यांना स्वामीजींनी ते नवीन घरी राहायला आले म्हणून बोलावलं होतं. मी तेव्हा आयपॉडवर फोटो काढत होते. स्वामीजींनी लगेच विचारलं की हे काय आहे, हे कसं चालतं. मग म्हणले अच्छा, फक्त त्याच्यात फोन नाहीये, बाकी सगळं तसंच आहे. आता सुद्धा स्वामीजींचे म्हणणे जरी असे असले की केंद्रात यावे आणि श्रवण करावे, परंतु जे उपलब्ध तंत्रज्ञान आहे याकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. काही कारणामुळे वयस्कर साधकांना, भगिनींना केंद्रात यायला जमत नसेल तर आपल्या केंद्राचा लाईव्ह ऑडिओ ब्रॉडकास्ट ऐकायला मिळतं. शिवाय आठवड्याचा सत्संग, प्रवचन हे सर्व कार्यक्रम आपल्या वेबसाईटवर लगेच अपलोड केले जातात. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या साधकांना देखील हा अनुमोल ठेवा उपलब्ध असतो. त्यासाठी माझ्यासारखे अनेक साधक केंद्राचे शतशः आभारी आहेत. साधारण 3-4 महिन्यापूर्वी आम्ही नवीन गाडी घेतली तेव्हा गाडी दाखवायला आणि पेढे द्यायला म्हणून आम्ही स्वामी मकरनाथांकडे जाणार होतो. तसा त्यांना फोन केल्यावर ते सहजच म्हणाले की हो, रविवारी केंद्राच्या आधी या, मी तुमच्याच गाडीतून SP कॉलेजमध्ये येतो. तो 5वा रविवार होता. आम्हाला अतिशय आनंद झाला. त्यांच्या घरी पोचलो तर स्वामीजी तयारच होते. अजून निघायला थोडा वेळ होता. स्वामीजींनी कुठली गाडी घेतली, आधीच्या गाडीचं काय केलं वगैरे विचारले. जसे स्वामी माधवनाथ करत तसेच त्यांनी सुधीरचे कौतुक केले. आमच्या बरोबर माझी आई पण होती. आई मध्येच म्हणाली की दीपालीची पण त्याला चांगली साथ आहे. त्यावर स्वामीजी लगेच म्हणले, हो हो, मी तुमच्या मुलीचं देखील कौतुक करणारच आहे. आणि आम्ही सगळे मनमोकळेपणाने हसलो. मधुराताईंनी खूप प्रेमाने आर्याची चौकशी केली, पाळणा घरात राहते का, तू कधी आणतेस तिला वगैरे. आम्हाला सगळ्यांना लाडूचा प्रसाद दिला आणि आम्ही केंद्रात यायला निघालो. स्वामीजी साधकांवर खरंच खूप प्रेम करतात. त्यांची मने अतिशय हळुवारपणे जपत असतात. एक प्रसंग आठवतो आहे. आम्ही 2005 घर बदलले आणि डिसेंबरमध्ये त्याची वास्तुशांत करायचं ठरवलं. स्वामीजी आणि मधुराताईंना आमंत्रण केले, पण तेव्हा मधुराताईंची तब्येत काहीशी ठीक नव्हती आणि त्या दिवशी सकाळी स्वामीजींचा आधीच काही कार्यक्रम ठरला होता. स्वामीजी म्हणले की त्याच दिवशी मला जरा यायला जमेल असं वाटत नाहीये, परत कधीतरी आम्ही नक्की येऊ. आम्हाला थोडं वाईट वाटलं, पण स्वामीजी म्हणलेत आपण परत म्हणलेत की येईन म्हणजे नक्कीच येतील असं मानून आम्ही पुढच्या तयारीला लागलो. त्या दिवशी सकाळी सगळा कार्यक्रम झाला. मिलिंद दादा अगदी मुंबईला जात असताना घरी येऊन गेले. पंकजदादा सुनीलदादा दुपारी येऊन गेले. केंद्रातील काही भाई साधक मंडळी देखील त्या दिवशी घरी आली होती. आम्हाला खूप छान वाटलं, पण कुठेतरी स्वामीजी आले असते तर अजून छान झालं असतं असं मनात येत होतं. संध्याकाळी 8-8:30 वेळ असेल. आम्ही मोजकेच काही जण घरात होतो, जेवायची तयारी चालू होती. इतक्यात दारावरची बेल वाजली आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना. स्वामीजी आणि जयंतदादा घरी आले होते. केंद्र संपल्यावर स्वामीजी घरी न जाता थेट आमच्या घरी आले होते. आम्हाला म्हणाले, संध्याकाळी काही कार्यक्रम नाहीये पण तरीही आम्ही आलो आहोत. घरातली माणसं कधी आली तरी चालतात. तेव्हा केंद्र संपल्यावर आलो, तसं ठरवलंच होतं पण तुम्हाला सांगितलं नव्हतं इतकंच. आमच्या डोळ्यात साहजिकच पाणी आलं. स्वामीजींनी सगळे घर फिरून पाहिलं. काय काय केलं आहे त्याचे मनापासून कौतुक करत होते. घरी आम्ही एक खोली ध्यानाची अशी केली आहे. तिथे आल्यावर मोठ्या स्वामीजींचा ज्ञानोबांचा फोटो देवघर बघून खूप प्रसन्न झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. देवाला स्वामीजींच्या फोटोला अतिशय नम्रपणे त्यांनी नमस्कार केला आणि ध्यानाच्या आसनावर थोडा वेळ शांतपणे बसले. नंतर सगळ्यांना त्या खोलीत बोलावून सगळ्यांची चौकशी विचारपूस केली. मला तर काहीच सुचत नव्हतं. जेवून जा असं मी त्यांना म्हणल्यावर लगेच हो म्हणाले. आसन पाठ वगैरे तयारी झाली आणि जयंतदादा आणि स्वामीजींनी मनमोकळेपणाने जेवण घेतले. स्वामीजी आल्यामुळे घरातील वातावरण अगदी आनंदी झाले होते. स्वामीजी म्हणाले, तुमचे आधीचे घर लहान होते तरी तुम्ही आनंदात होतात. या मोठ्या घरात पण आनंदात आहात. आनंद हा घरावर अवलंबून नाही, आपले स्वरूप आनंदाचे आहे म्हणून तुम्ही आनंदात आहात. स्वामीजींची देखील ही शिकवण आहे, आपला आनंद बाहेरील वस्तूवर नाही, आपला आनंद आत आहे. हे एकदा लक्षात आलं की मग संसार, घर, गाडी सगळे खेळासारखे वाटायला लागतात. तुम्ही सगळेजण तसे करायचा प्रयत्न करता आहात याचे मला विशेष वाटते. खरं तर मधुराताईंची तब्येत ठीक नव्हती. केंद्र संपून आमच्याकडे येऊन परत घरी जायचे म्हणजे तसा उशीर झाला होता. त्यात भरीस भर म्हणून आमच्या सोसायटीचा सगळा रस्ता नवीन करण्यासाठी पूर्ण खणून ठेवला होता. स्वामीजी गाडी मेन रोडला लावून आतपर्यंत चालत आले होते. पण आपल्याकडे येणाऱ्या साधकांसाठी प्रतिकूलता असली तरी न थकून जाता कष्ट करत असतात. त्यांचे हे प्रेमच आपल्याला केंद्रामध्ये साधनेमध्ये स्थिर करतात. आपण सर्वजण खरोखरच अतिशय भाग्यवान आहोत म्हणून स्वामीजींसारखे सद्गुरु आपल्याला लाभले आहेत, जे आपल्याला आपल्यासाठी सदा सर्व काळ उपलब्ध असतात. आपल्याबरोबर साधना करतात. प्रवचने, सत्संग, अनुषंगिक साधना यासारख्या कार्यक्रमातून आपल्याला नेमकं मार्गदर्शन करतात. स्वामीजी, मला आणि इथे जमलेल्या प्रत्येकाला तुम्हाला आवडेल, अभिमान वाटेल असं आयुष्य जगायचं आहे. आम्ही आमच्या परीने तसा प्रयत्न देखील करतो आहोत. परंतु स्वामीजी, तुमच्या आशीर्वादाशिवाय, प्रेरणेशिवाय आमचे प्रयत्न खरोखरच अपुरे आहेत. म्हणून तुमच्या चरणांची प्रार्थना करावीशी वाटते की तुम्ही सतत आमच्या पाठीशी उभे राहा आणि आम्हाला साधना करण्याची शक्तीबुद्धी द्या. तुम्हाला आवडेल असे सखोल जीवन बनवण्याची प्रेरणा द्या. शेवटी असे म्हणावेसे वाटते, जेथे जेथे माझे हिंडेल हे मन, तुझेची दर्शन तेथे होवो. तुझ विण देवा न दुजी वासना, शिव माझ्या मना कदा काळी. वाहो माझे मन तुझ्याची संकल्प, तेणे आपे आप स्थिरावेल. स्वामी म्हणे माझी पूर्ण करी अस, ना तरी उदास जिणे वाटे. हरिओम.
आता आपण एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त श्री किसनराव रंजणे म्हणजे आपले आरके काका आता अभंग सादर करतील. काकांची केंद्राच्या कामामध्ये सामान्य आणि समितीसाठी फार मदत मिळते. आजच संध्याकाळी त्यांना सांगितलं की 8 तारखेच्या कामासाठी आपला ट्रक लागेल शनिवारी, तर ते म्हणे की मेल की आपलंच काम आहे, आपलाच ट्रक आहे, काही प्रॉब्लेम नाही.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ
एक
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ.
सर्वांना एक निवेदन आहे, शक्य तितकं आपण पुढे सरकून घ्यावं.
कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जीवाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जीवाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गुरु शिवे लागी जान शरण एका जनार्दन गुरु शिवे लागी जान शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जीवाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जीवाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जीवाळा ज्ञानोबा माझा
स्वामीजी प्रत्यक्ष केंद्रात आपल्याला ध्यानासाठी साधनेसाठी प्रोत्साहित करत असतात सतत सांगत असतात पण जेव्हा आपण केंद्रात नसतो तेव्हा पण ते आपल्या बरोबर असतात स्वामीजी एकदा म्हणाले होते की तुम्ही ध्यानाला बसलेले आहात तुम्हाला खूप अवांतर विचार येत आहेत तुम्ही अचानक भानावर येता आणि पुन्हा ध्यानाला बसता तुम्हाला भानावर आणणारे अजून कोणी नसून तुमचे सद्गुरूच असतात तुम्ही जेव्हा एरवी वावरत असता आणि तुम्हाला ध्यानाला बसण्याची इच्छा होते कुठली सत्प्रेरणा होते ही प्रेरणा तुमची नसून तुमच्या आत असलेल्या सद्गुरूंनी दिलेली असते त्या प्रेरणेला होकार मात्र आपणच द्यायचा असतो आता पुढचं सद्गुरू स्तवन आपण ऐकूया सद्भक्त उर्मिला रांजणे हिच्याकडून उर्मिला आपल्याकडे केंद्रात येणारे आरके काकांची पुतणी आहे आणि एमकॉम झालेली आहे तिला स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह लाभला आहे ती आता आपले स्वामीजींप्रती असलेले भाव व्यक्त करेल
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथ भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रन दिवस वाट तुझी तुकोबारायांच्या या उक्तीप्रमाणे खरोखरच साधक विश्व एका आतुरतेनं तळमळीनं वाट पाहत असते ती गुरुपौर्णिमेच्या या दिवसांची. गुरुपौर्णिमेचे हे दिवस असतातच मुळी लोभसवाने, कारण याच दिवसात आपण आपल्या गुरूंच्या समवेत घालवलेल्या बहुमूल्य क्षणांच्या आठवणींना उजाळा देतो. उन्हाळ्यात धरती उन्हानं रापून सुकून जाते, सगळीकडे कस अगदी रखरखीत ओसाडसं वाटतं. गुरुपौर्णिमेच्या काळात हलकेच त्या वरुणराजाचं आगमन होतं. धरतीत नवीन चेतना येते, वृक्षांमध्ये नवीन जीवन येतं. धरतीराणी जणू काही हिरवागार शालू परिधान करते. सगळीकडे कसं आनंददायी उल्हासमय वातावरण निर्मिती होते, अगदी असेच गुरुपौर्णिमा साधकाच्या जीवनात नवीन आध्यात्मिक चेतना, नवीन प्रकाश, नवीन उल्हास व नवीन आनंद आणते, ज्यामुळे साधकाला नवीन जीवनाकडे अग्रेसर होण्याची प्रेरणा मिळते. आज माझ्या आयुष्यातील परमभाग्याचा दिवस आहे. आजच्या या मंगलमय दिनी स्वामीजींच्या पदकमलांना नमन करून हे भावपुष्प त्यांच्याच चरणी समर्पित करीत आहे. माझा बोलविता धणी माझे स्वामी रायाच आहेत. सद्गुरूंचा महिमा वर्णन करण्यास चारही वेद, श्रुती, पुराणे सारे काही असमर्थ आहेत, तर ते माझ्यासारख्या अज्ञानी जीवाला करणे शक्य नाही. समर्थ रामदास स्वामी श्रीमद दासबोधात म्हणतात, आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप माझं अज्ञाना काय कळे. शिवमहिमा स्तोत्रात श्री पुष्पदंत महाराज म्हणतात, सप्तसागरांची शाई केली, पृथ्वीचा कागद केला, कल्पवृक्षांची लेखनी केली आणि सरस्वती माता सर्व काळ लिहित बसली, तरीही सद्गुरूंचे वर्णन ती करू शकणार नाही. तर मूढमती असलेला हा पामर जीव परब्रह्मरूप परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचे वर्णन काय करू शकणार आहे. पण या वाणीला पवित्रता येण्यासाठी सद्गुरू स्तवनाचा हा छोटासा प्रयत्न करत आहे. तरी देखील तेथ माथा ठेवीजे तेची भले. माझे काका व काकू श्री आर के शेठ व सौ रांजनेताई हे स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित आहेत. ते नियमितपणे केंद्रात येत असल्यामुळे लहान वयात आम्हाला बालसंस्कार केंद्रात यायला मिळाले. परंपरेनुसार घरात वारकरी संप्रदायाचा वसा असल्यामुळे घरात हरिपाठ, भजन, ज्ञानेश्वरी वाचन नित्यनेमानं होत असे. पण तरी देखील बालसंस्कार केंद्रात येण्याची ओढ काही निराळीच असायची. मला आठवतंय तेव्हा मोठ्या स्वामीजींना खुर्चीत बसवून केंद्रात आणले जायचे, तेव्हा एकच कळायचं की ते आजारी आहेत. पण तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असे. आवाज असा खणखणीत दमदार असायचा. आजही तो आवाज आठवतो. ते म्हणत असत, तुम्ही लहान मुलं म्हणजे उद्याचे होणारे आदर्श नागरिक आहात. हे सारं काही आठवलं की असं वाटतं आपण किती भाग्यशाली आहोत, आपल्याला आपल्या मोठ्या स्वामीजींचा थोडा का होईना पण सहवास मिळाला. पण जेव्हा ते देहाने आपल्यामधून गेले तेव्हा मात्र खूप वाईट वाटलं होतं, काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. मी जेव्हा त्यांच्या अंतिम दर्शनाला माया अपार्टमेंट येथे गेले तेव्हा खूप गर्दी झाली होती. श्रीराम जय राम जय जय राम हे नाम कानी येत होतं. स्वामीजींचं दर्शन घेतलं तेव्हा असं वाटलं की ते शांत झोपी गेलेत. हारांनी सजवलेलं ते रूप आजही अगदी तसंच दृष्टीसमोर येतं. स्वामी मकरंदनाथांना मोठ्या स्वामीजींसोबत पाहण्याची सवय होती. त्यानंतर हळूहळू ते जे काही बोलतात ते छान बोलतात, ते ऐकत राहावंसं वाटायचं, त्यांना पाहत राहावंसं वाटायचं, त्यांना पाहत राहावंसं वाटायचं. हळूहळू मनात असणारी मोठ्या स्वामीजींची जागा स्वामी मकरंदनाथांनी घेतली. त्यांच्या रसाळ प्रवचनांचा अर्थ उमगू लागला आणि आता तर ते माझ्या हृदयरूपी पंक्तीतील प्राणज्योत झाले आहेत. जन्मोजन्मीचे पुण्य फळासी पयाले देखील पाऊले सद्गुरूंची. 2 मे 2002 या परम पवित्र पावन अशा दिनी मी सहजच स्वामीजींची अनुग्रहित झाले. सहजच म्हणण्याचं कारण असं की हे गुरु शिष्यांचं नातं याच जन्मापुरतं मर्यादित नाही, तर जन्मोजन्मीचं एक अतूट नातं आहे. कसे आहेत बरं माझे प्राणप्रिय सद्गुरू, तू माऊली हुन मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा. खरोखर माझे सद्गुरू माऊलीहून मायाळू कनवाळू आहेत. सर्व साधक विश्वावर निस्वार्थ निरंतर असं ते प्रेम करतात. अतिशय साधं आणि प्रेमळ असं त्यांचं व्यक्तिमत्व मनाला खूप भावून जातं. निरागस प्रसन्न हसरी मुद्रा मनाला मोहित करतं. त्यांची प्रेमळ कृपाळू दृष्टी मनातील सारी दुःख बाजूला सरून प्रसन्नतेची जागा घेते. त्यांचा वक्तशीरपणा, जिद्द, चिकाटी, सातत्य, सुचिरभूतता, येणाऱ्या परिस्थितीशी सहजतेनं वागणं, ध्येयप्रेरित जीवन याचा जणू ते आदर्शच ठेवतात आम्हा तरुण पिढीपुढे. सत्संगामधून काणी येणारी त्यांची मधुर रसाळ अशी वाणी सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकणारी असते. नेत्रातून ते श्रवते अमृत मधुर मधुरती वाणी प्रसन्नता जीवाशी शांतवित करी कृपा वर्षावः. स्वामीजींची त्यांच्या सद्गुरूंवरील निष्ठा, त्यांच्या ठिकाणची शरणागती, नम्रता अगदी अद्भुत अतुल्य अशी आहे. स्वामीजींच्या प्रत्येक कृतीमध्ये त्यांच्या सद्गुरूंचं स्मरण दिसून येतं. त्यांच्या स्मरणानं कासावीस झालेली स्वामीजी पाहिलेत मी. त्यांच्या आठवणीनं कंठ दाटून आलेले प्रेमाश्रूंनी भिजलेले स्वामीजी अनुभवलेत मी. रामनवमीच्या दिवशी श्रीराम विजय कथा वाचन करताना भावविभोर झालेले स्वामीजी, कृष्णचरित्र कथा सांगताना विरह व्याकुळ झालेले स्वामीजी पाहिलेत मी. त्यांच्या ठिकाणी असणारा प्रत्येक गुण हा अंतिम स्थितीचा अगदी टोकाचा आहे. सद्गुरूंवरील निष्ठा कशी असावी हे सांगताना शुक्रवारच्या धनकवडी केंद्रात गिरीश कुलकर्णी काकांनी सांगितलेला एक प्रसंग आठवतो. ते सांगत होते, जेव्हा स्वामी माधवनाथांना पॅरालिसिसचा अटॅक आला तेव्हा त्यांना बोलण्यास जमत नव्हते, पण ते काहीतरी खुणावत होते, ते कोणाचं सुमगत नव्हते. जेव्हा स्वामीजी तेथे आले तेव्हाही त्यांना तसंच खुणावलं. तेव्हा स्वामीजी समोर लावलेल्या स्वामी स्वरूपानंद, ज्ञानोबा यांच्या फोटोंकडे पाहत म्हणाले, हो, तुमचं या संतांवर खूप प्रेम आहे, त्यांचंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकल्यानंतर मोठ्या स्वामीजींनी होकारार्थी मान हलवली. किती एकरूपता असेल या दोन हृदयांची. सद्गुरूंचे प्राण शिष्यामध्ये आणि शिष्याचे प्राण सद्गुरूंमध्ये वसतात असं उपनिषदांमध्ये म्हटलं जातं, पण या प्रसंगावरून खरोखरच अनुभवण्यास मिळालं. परमपूजनीय सौ मधुरा मावशींबद्दल बोलले नाही तर हे गुरुस्तवन अधुरं राहिल्यासारखं वाटेल. मावशी, तुमच्याबद्दल बोलण्यासाठी मी नवीन शब्द कोठून आणू? तुमच्यासाठी लिहिताना प्रत्येक शब्द नवा असतो, तुमच्या समवेतला प्रत्येक क्षण मला हवा असतो. किती साध, सरळ, सालस, प्रेमळ, सतत प्रसन्न असं त्यांचं व्यक्तिमत्व. दमलेली शिनलेली मुद्रा त्यांची कधीच पाहिली नाही. नेहमी प्रेमानं आपुलकीनं ते विचारपूस करतात. प्रेमाची जणू वात्सल्यमूर्तीच आहेत त्या. जेव्हा स्वामीजी शुक्रवार पेठेत राहायला होते तेव्हा घरचं गाईचं दूध देण्यासाठी म्हणून मी घरी जात असे. मला आठवतंय मधुरा मावशींनी एकही दिवस घरातनं उपाशी पाठवलं नाही. खूप उशीर झाला म्हणून दारातनं दुधाची बाटली दिली तरी म्हणणार, थांब हं, मी आलेच, आणि हातावर वडी, पेडा, मिठाई काहीतरी त्या देणारच. लहानपणी मला वाटायचं माझ्या सगळ्या मैत्रिणींना मावशी आहे पण मलाच नाही, पण माझ्या मधुरा मावशींसारखी मावशी या जगात कोणाकडेच नसे, कारण त्यांच्यासारखं प्रेम फक्त त्याच करू शकतात. तुझी हा प्रेमा उपमा नाही. आपलं सारं आयुष्य त्यांनी स्वामी कार्यासाठी समर्पित केलं आहे. आपल्या साऱ्या साधक विश्वाची त्या गुरुमाता होऊन राहिल्या आहेत. स्वामी कार्याशी त्या एकरूप झाल्या आहेत. देवाबद्दल संपूर्ण शरणागती व उत्कट भाव कसा असावा हे मी पंढरपूर आनंद यात्रेतील पांडुरंग रुक्मिणी माता दर्शनाच्या प्रसंगावरून शिकले, तो इथे नमूद करावा वाटतो. पांडुरंगाच्या दर्शनाला रांगेत मी उभी असताना ती पांडुरंगाची सावळी मूर्ती जिथून दिसेल तिथून त्याला पाहण्याचा प्रयत्न करत होता. तो सतत माझ्या दृष्टीसमोर राहावा असं मला वाटत होतं. त्याच्या अगदी निकट आले तेव्हा मनात स्वामीजींची आठवण आली आणि नकळत प्रत्यक्षपणे स्वामीजी माझ्या शेजारी येऊन उभे राहिले. नजरेसमोर तो विठुराया उभा होता. इतका वेळ अगदी त्या विठुरायाच्या जवळ जाण्यासाठी अधीर झालेले मी त्याला न पाहता माझ्या सद्गुरु माऊलींना न्याहाळू लागले. किती विनम्र भाव, शरणागतीची अगदी शेवटची अवस्था असावी ती. अगदी व्याकुळ होऊन सद्गदित होऊन ते त्या विठुरायाचं दर्शन घेत होता. तो विठुराया देखील जणू काही मी ज्याची वाट पाहत होतो त्याचं दर्शन मला झालं. या भावानं माझ्या सद्गुरु माऊलीकडे पाहत होता. माझ्या स्वामीजींनी जेव्हा त्या विठुरायाला हार अर्पण केला तेव्हा ते सगुण सावळं रुपडं अगदी लोभसवाणं दिसत होत. हा प्रसंग अनुभवताना त्या विरह व्याकुळ गोपींप्रमाणे या पापण्यांनीही दर्शनामध्ये व्यत्यय आणू नये असं वाटत होत. अंतरीचा भाव जाणून या गुज तैसे केले काज पांडुरंगा. स्वामीजी, हा एकच प्रसंग असा नाही तर कित्येक प्रसंग आहेत की मी जे मनात म्हणते पण तुम्ही प्रत्यक्ष अनुभवण्यास देता. तुम्ही ते अंतरंग नेहमीच जाणता. एक कुशल शिल्पकार दगडी शिळेतून अनावश्यक भाग काढून टाकतो तेव्हा त्या उबडदोबड दगडाची सुंदर देवमूर्ती बनते. स्वामीजी, ते कुशल शिल्पकार आपण आहात आणि तो उबडदुबड दगड मी आहे. या दगडाची ताकीचे घाव सहन करण्याची तयारी आहे. या दगडातून अवगुण रूपी अनावश्यक भाग काढून तुम्हाला अपेक्षित अशी साधना करून या दगडातून तुम्हाला अपेक्षित अशी सुंदर मूर्ती निर्माण हो. स्वामीजी, हे सारं काही वर्णन तुमच्या देहाच्या अंगाने झालं. या वर्णनाच्या पलीकडे तुमचे गुणातीत असं स्वरूप आहे. भगवत कृपेने मिळालेला हा माझा देह स्वामी कार्यासाठी सार्थकी लागावा. मोठे मोठे ग्रंथ सांगतात सद्गुरूंच्या सहवासात चारही मुक्ती मोक्ष लाभतात पण हे मुक्ती मोक्ष नकोयत मला. स्वामीजी, मला तुमचा नित्य सहवास हवा. मला तुमच्या चरणींचा दास होऊन राहायचं. तुमच्या चरणांशी समर्पित व्हायचं. तुमच्याशी एकरूप होऊन जायचं. स्वामीजी, या देहातून निघणारा अंतिम श्वास हा तुमच्याच स्मरणात जावा. फक्त तुमच्याच स्मरणात जावा ही तुमच्या चरणी प्रार्थना. सदा माझे मन राहे तुझवरी ऐसे काही करी गुरु राया. हरि ओम.
स्वामीजी एकदा म्हणाले होते की द्रोणाचार्यांनी सर्वांना धनुर्विद्या शिकवली पण लक्ष्याचा वेध घेताना फक्त पक्ष्याच्या डोळ्याकडे बघायचं हे मात्र अर्जुनालाच कळलं. स्वामीजी म्हणाले होते की सद्गुरू जे सांगतात ते शिष्यांना कळावंच पण ते जे सांगत नाही ते देखील शिष्याने आपली प्रतिभा वापरून समजून घ्यावं. शिष्याला रिडिंग बिटवीन द लाईन्स करता यावं. स्वामीजी, तुमच्याच कृपेने आमची बुद्धी स्थिर होवो आणि तुमच्या आणि आमच्या बुद्धीला या सर्व गोष्टींचं आकलन होवो हीच तुमच्या चरणावर प्रार्थना. आता स्वामीजींची आरती होईल आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल. आपल्या मंडळाच्या ऑडिटचं काम फार सेवाभावाने करणारे सद्भक्त श्री मकरंद कुलकर्णी आणि सेवा कार्यात सहभागी होणाऱ्या सद्भक्त सौभाग्यवती अमिता कुलकर्णी आता स्वामीजींची आरती करतील.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी दो माथा, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तो ज्ञान देवी, पाजीसी अमृत वोबी, देसी जाणीव आघळी, जाणीव आघळी अजाण भक्ता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खुण, स्वरूप खुण दाबीसी आरता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, ओ वाळु आरती स्वामी मकरंदनाथा,
स्वामी
मकरंदनाथा, भावे न मुनि पद कमलावर ठेवियला माथा, भावे न मुनि पद कमलावर ठेवियला माथा, ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुनी परमार्था, स्वामी तू रंगुनी परमार्था, प्रपंच साधुनि भक्ति प्रेमे स्वानंदे रमता, ओ वाळु आरती स्वामी मकरंदनाथा,
स्वामी मकरंदनाथा,
भावे न मुनि पद कमलावर ठेवियला माथा, सोहम हंसारूढ़ राहुनी शांत विसी आरता, स्वामी तू शांत विसी आरता, नाथ पंथिशी खून दाविसी उन्मनि सुख भक्ता, ओ वाळु आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा, भावे न मुनि पद कमलावर ठेवियला माथा, भावधरुणिया चातक जैसा शरण यै मेघा, जैसा शरण यै मेघा, दास मने मी अनन्य तैसा धाम पाव बेगा, ओ वाळु आरती स्वामी मकरंदनाथा,
स्वामी मकरंदनाथा,
भावे न मुनि पद कमलावर ठेवियला माथा, भावे न मुनि पद कमलावर ठेवियला माथा, बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ।
श्रीराम काही निवेदन आहेत। 20-21-22 जुलै रोजी होणाऱ्या भूगाव साधना शिबिराची नावनोंदणी खाली ग्रंथविक्री केंद्रात सद्भक्त श्री माधवराव साखरदांडे यांच्याकडे करावी। येत्या 8 जुलैला आपण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणार आहोत. आपला सकाळचा कार्यक्रम 9 ते 11 या वेळात होणार आहे. तसंच